आकाशवाणी नागपूर समृद्धी शेणमारे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आणि ब्रिटननं मुक्त व्यापार करारावर केली स्वाक्षरी. द्विपक्षीय संबंधांमध्ये हा ऐतिहासिक दिवस असल्याचं पंतप्रधान मोदींचं प्रतिपादन. मुंबई उपनगरीय रेल्वे साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती. सर्पमित्रांना ओळखपत्रासह 10 लाखांचा अपघात विमा तसंच फ्रंटलाईन वर्करचा दर्जा देण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुढाकार. आणि गडचिरोलीत नवे कृषी भवन इमारत बांधकामास मान्यता. कृषी मंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे यांची माहिती. आता सविस्तर बातम्या. भारत आणि ब्रिटननं आज ऐतिहासिक मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी केली. लंडनच्या चेकर्स येथे ब्रिटिश समकक्ष केअर स्टार्मर यांच्याशी झालेल्या चर्चेनंतरच्या पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की आज भारत ब्रिटन द्विपक्षीय संबंधांमध्ये ऐतिहासिक दिवस आहे. अनेक वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर दोन्ही देशांमधील व्यापक आर्थिक आणि व्यापार करार झाला आहे. याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. हा करार भारत आणि ब्रिटनच्या सामायिक समृद्धीचा मार्ग प्रशस्त करतो असं त्यांनी नमूद केलं.
मुझे प्रसन्नता है कि कई वर्षों की मेहनत के बाद आज दोनों देशों के बीच कॉम्प्रिहेंसिव इकोनॉमिक एंड ट्रेड एग्रीमेंट संपन्न हुआ है. एक और भारतीय टेक्सटाइल, फुटवेयर, जेम्स एंड ज्वेलरी, सी फूड और इंजीनियरिंग गुड्स को यूके में बेहतर मार्केट एक्सेस मिलेगा. भारत के एग्रीकल्चर प्रोड्यूस और प्रोसेस फूड इंडस्ट्री के लिए यूके की मार्केट में नए अवसर बनेंगे. भारत के युवाओं, किसानों, मछुआरों और एमएसएमई सेक्टर के लिए यह समझौता विशेष रूप से लाभकारी सिद्ध होगा.
ब्रिटनचे पंतप्रधान केअर स्टार्मर यांनी आपल्या निवेदनात म्हटले की मुक्त व्यापार करार हा युरोपियन युनियनमधून बाहेर पडल्यानंतर ब्रिटननं केलेला सर्वात मोठा आणि आर्थिकदृष्ट्या महत्वाचा व्यापार करार आहे. या करारामुळे दोन्ही देशांना मोठे फायदे होतील. ते म्हणाले की यामुळे वेतन वाढेल तसंच राहणीमान उंचावेल. मुंबई उपनगरीय रेल्वे 2006 झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी सर्व 12 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाला आज सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली. मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर आज न्यायमूर्ती एम एम सुंदरेश आणि न्यायमूर्ती एन के सिंह यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. राज्य सरकारच्या वतीनं महाधिवक्ता तुषार मेहता यांनी न्यायालयात म्हणणं मांडलं. उच्च न्यायालयाच्या निकालातल्या काही निरीक्षणांमुळे मकोका अंतर्गत प्रलंबित असलेल्या इतर खटल्यांवर परिणाम होऊ शकतो म्हणून या निर्णयाला स्थगिती द्यावी अशी विनंती त्यांनी केली. मात्र उच्च न्यायालयाच्या निकालानंतर तुरुंगातून सुटलेल्या आरोपींनी पुन्हा आत्मसमर्पण करावं अशी कोणतीही मागणी नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाला स्थगिती दिली. तसंच या सर्व आरोपींना पुन्हा तुरुंगात ठेवण्याची आवश्यकता नाही असं स्पष्ट केलं. विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज आज आधी दुपारी 2 वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब झालं. लोकसभेच्या कामकाजाला प्रश्नोत्तराच्या तासानं सुरुवात झाल्यानंतर विरोधी पक्ष सदस्यांनी घोषणाबाजी केली. बिहारमधल्या मतदार याद्यांच्या पुनरीक्षणासह इतर विषयांवर चर्चा करण्याची मागणी करत काही विरोधक सभागृहाच्या हौद्यात उतरले. लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी सदस्यांना आपापल्या जागी जाऊन सभागृहाचं कामकाज सुरू करावं असं आवाहन केलं. मात्र विरोधकांचा गदारोळ सुरूच राहिल्यानं बिर्ला यांनी सभागृहाचं कामकाज आधी दुपारी 2 वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब केलं. राज्यसभेत आज उपाध्यक्ष हरिवंश यांनी नवनियुक्त सदस्य उज्ज्वल निकम यांना शपथ दिली. निकम यांनी मराठीतून शपथ घेतली. आपला कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या 6 निवृत्त सदस्यांनाही सभागृहात निरोप देण्यात आला. बिहारमध्ये मतदार यादी पुनरीक्षण आणि देशभरातल्या सायबर फसवणुकीसह विविध मुद्द्यांशी संबंधित 30 स्थगन प्रस्ताव उपाध्यक्ष हरिवंश यांनी फेटाळून लावले आणि प्रश्नोत्तराचा तास पुकारला. परंतु विरोधी पक्ष सदस्यांनी त्यांच्या मुद्द्यावर घोषणाबाजी सुरू केली. त्यावर हरिवंश यांनी कामकाज सुरू ठेवण्याचे आवाहन करूनही गदारोळ चालूच राहिल्यानं राज्यसभेचं कामकाज आधी दुपारी 2 वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. ग्रामीण भागात वन्यजीव आणि मानवी संघर्ष कमी करण्यासाठी विशेषतः सर्पांपासून होणारे धोके टाळण्यासाठी मोलाची कामगिरी बजावणाऱ्या सर्पमित्रांना आता लवकरच अधिकृत ओळखपत्र आणि 10 लाख रुपयांचा अपघात विमा मिळणार आहे. त्यांना अत्यावश्यक सेवा आणि फ्रंटलाईन वर्कर म्हणून दर्जा देण्याबाबतही सकारात्मक विचार सुरू असून याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शिफारस करण्यात येईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. मुंबईच्या मंत्रालय दालनातील बैठकीत त्यांनी सूचना केली. बैठकीला वनविभागाचे अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, राज्य वन्यजीव संरक्षक एम श्रीनिवास राव, अखिल भारतीय सर्पमित्र आणि प्राणीमित्र संघटनेचे अध्यक्ष संभाजीराव पाटील उपस्थित होते. सर्व सर्पमित्रांची अधिकृत माहिती उपलब्ध होण्यासाठी एक विशेष पोर्टल तयार करण्यात येणार आहे. ही सर्व माहिती वनविभागाच्या पोर्टलवर उपलब्ध करून दिली जाईल, ज्यामुळे गरजूंना तात्काळ सर्पमित्रांशी संपर्क साधणे सोपे होईल आणि त्यांच्या कामात अधिक पारदर्शकता येईल. या निर्णयामुळे सर्पमित्रांच्या कार्याला प्रोत्साहन मिळेल आणि वन्यजीव संरक्षणात त्यांचा सहभाग अधिक वाढेल अशी अपेक्षा अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांनी व्यक्त केली. गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतीविषयक गरजा अधिक प्रभावीपणे पूर्ण व्हाव्यात, कृषीविषयक सेवा एका छताखाली मिळाव्यात आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा या व्यापक हेतून गडचिरोलीत नवे कृषी भवन इमारत बांधकामास मान्यता देण्यात आल्याची माहिती कृषी मंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी दिली. या प्रकल्पासाठी 11.67 कोटींची प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून हे भवन सोनापूर येथील फळ रोपवाटिकेच्या जागेत उभारले जाणार आहे. या निर्णयामागे शेतकऱ्यांना तातडीनं प्रभावी आणि आधुनिक सेवा मिळाव्यात हा मूळ उद्देश आहे. नव्यानं होणाऱ्या या कार्यालयामध्ये जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, जिल्हा मृदा सर्वेक्षण आणि मृदा चाचणी प्रयोगशाळा तसंच शेतकरी प्रशिक्षण गृह याचा या बांधकामामध्ये समावेश असणार आहे. आज मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड येथे अँडरसन तेंडुलकर ट्रॉफी मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यात जेव्हा शेवटचे वृत्त आले तेव्हा भारतानं इंग्लंडविरुद्ध 6 गडी बाद 321 धावा केल्या होत्या. आज खेळ पुन्हा सुरू झाला तेव्हा जडेजा 20 धावांवर बाद झाला. सध्या ऋषभ पंत 39 धावा आणि वॉशिंग्टन सुंदर 20 धावा वर नाबाद धावपट्टीवर खेळत आहेत. याआधी साई सुदर्शननं 61 धावा तर यशस्वी जयस्वालनं 58 धावा केल्यात. इंग्लंडकडून बेन स्टोकनं 3 गडी बाद केलेत. हवामान. नागपूरच्या प्रादेशिक हवामान खात्यानं आज गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली येथे मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट घोषित केला असून उद्या 25 जुलै रोजी भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर, गडचिरोली येथे अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट तर नागपूर आणि वर्ध्याकरिता ऑरेंज अलर्ट घोषित केला असून सतर्कतेचा इशारा दिला आहे. गडचिरोली जिल्ह्यात काल रात्री मुसळधार पाऊस पडल्यानं नदी नाले तुडुंब वाहत असून 3 अंतर्गत मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. गोंदिया जिल्ह्यात रात्रीपासून सुरू असलेल्या पावसानं गोंदिया जिल्ह्यातील नदी नाल्यांसह धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. नदीची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी वैनगंगा नदीवर बनविण्यात आलेल्या धापेवाडा बॅरेजचे 7 दरवाजे सुरू करण्यात आले असून त्यांच्यामधून 34,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे तर पूजा रिटोला धरणाचे देखील 8 दरवाजे उघडण्यात आले आहेत. नदी काठावरील गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा गोंदिया जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीनं देण्यात आला आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे 26 जुलै शनिवार रोजी भंडारा जिल्हा दौऱ्यावर येणार असून या दौऱ्यात महसूल मंत्री नागरिकांसोबत त्यांच्या विविध प्रश्न समस्यांवर जनसंवाद करतील. नियोजन सभागृहात 5 वाजता जनसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे असं निवासी उपजिल्हाधिकारी लीना फलके यांनी कळवलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत आणि ब्रिटननं मुक्त व्यापार करारावर केली स्वाक्षरी. द्विपक्षीय संबंधांमध्ये हा ऐतिहासिक दिवस असल्याचं पंतप्रधान मोदींचं प्रतिपादन. मुंबई उपनगरीय रेल्वे साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती आणि गडचिरोलीत नवे कृषी भवन इमारत बांधकामास मान्यता, कृषी मंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे यांची माहिती. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6 वाजून अजून 15 मिनिटांनी विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.